येऊन गेले या ठिकाणी. हे ठिकाण ते भगवंत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू भगवंत. या भगवंतांनी भविष्यवाणी केली. कोणती भविष्यवाणी? अर्थात भगवंत यावेळी पश्चिम बंगालमध्ये अवतरित झालेले होते म्हणून त्यांनी बंगाली भाषेमध्ये भविष्यवाणी केली. ती अशी, ते म्हटलंय भगवंत श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू, ही भविष्यवाणी तुमची किंवा माझी नाही. कोणाची भविष्यवाणी? भगवंताची, जो अनंत कोटी ब्रह्मांड नायक असा तो भगवंत. मयाध्यक्षेन प्रकृती सूयते स चरा चर, माझी अध्यक्षता चालते या जगामध्ये, असं म्हणण्याचा ज्याला, ज्या व्यक्तीला, ज्या भगवंताला अधिकार आहे त्या भगवंताची भविष्यवाणी. काय भविष्यवाणी? पृथ्वी ते अछे जत नगरादि ग्राम सर्वत्र प्रचार होईबे मोर नाम. माझ्या नावाचा प्रचार म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, या नावाचा, या 16 शब्दांचा जो मंत्र, या महामंत्राचा प्रचार सर्वत्र सर्व ठिकाणी होईल. सर्वत्र म्हणजे कुठे कुठे? नगरादी ग्राम, सर्व नगरामध्ये, सर्व ग्रामामध्ये, गावामध्ये. फक्त कोल्हापूर जिल्ह्याच्या कि महाराष्ट्र राज्याच्या, भारत देशाच्या गोष्टी करत नव्हते श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू. का करतील ते? त्यांना चिंता तर सर्व जगाची आहे. म्हणून चैतन्य महाप्रभू म्हटले पृथ्वी ते असे जत नगरादी ग्राम. या पृथ्वीच्या पाठीवरती जेवढी नगर, जेवढी ग्राम आहेत, गाव आहेत, त्या सर्व ठिकाणी माझ्या नावाचा जयघोष होईल, अशी भविष्यवाणी करणारे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू या पृथ्वीच्या पाठीवरती होऊन गेले. या कोल्हापुरात ही येऊन गेले. बराच काळ गेला, 100 वर्ष, 200, 300, 450 वर्ष झाली, पण हे हरे कृष्ण महामंत्र, हे भगवंताचं नाव भारताच्या बाहेर जवळजवळ कोणालाच माहिती नव्हतं. फारच थोडक्या लोकांनी ऐकलेलं होतं. भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद ज्यावेळी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले 1965 मध्ये, त्यावेळी प्रभुपाद फुटपाथवरती बसून असे मंचावरती बसून नव्हे, आणि मायक्रोफोनही नव्हता त्यांच्याजवळ. ते एकटेच होते मृदंग टाळ वाजवण्यासाठी, कोणी नव्हते, एकटेच होते टाळ वाजवायचे प्रभुपाद न्यूयॉर्क शहरामध्ये. फुटपाथवरती किंवा पार्कमध्ये बेंचवरती बसून प्रभुपाद हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं कीर्तन करायचे. आणि ज्यावेळी लोक एकत्र व्हायचे न्यूयॉर्कमधले, त्या एकत्र होणाऱ्या काही लोकांपैकी आमचे राधाकृष्ण प्रभू ही आहेत. राधाकृष्ण प्रभू, युअर वन ऑफ द फर्स्ट वन्स अट्रॅक्टेड. तेव्हा प्रभुपाद कधी कधी त्यांना दाखवायचे, चित्र दाखवायचे, हे पा हे भगवंताचं चित्र आहे. त्यांना माहिती नव्हतं भगवंत कोण. प्रभुपाद म्हणत, ही पहा हे कृष्ण आहेत. हा हा, हे कृष्ण जर तुम्ही आहेत म्हणतात किंवा ते भगवंत आहेत, मग ती जवळ बसली ती मुलगी काय करते हो? मुलगी कशाला बसली ती? कोल्हापूरमधला प्रत्येक लहान मुलगा, लहान मुलगीला माहिती आहे की कृष्णाजवळ बसलेली ती जी व्यक्तित्व आहे ती मुलगी नाही. साधारण कोण आहे? राधा आहे. कृष्णाजवळ कोण बसते? राधा. रामाजवळ कोण असते? आणि लक्ष्मी, नारायणाजवळ लक्ष्मी असते. हे कॉमन नॉलेज प्रत्येक व्यक्ती जवळजवळ या देशातला जाणतो आहे, जाणतो. पण न्यूयॉर्क मधल्या लोकांना लोक एवढे अडाणी होते, त्यांना हा भगवंत कृष्ण तर ही राधा आहे, एवढंही ज्ञान नव्हतं. तेव्हा साडेचारशे वर्ष झाली प्रभू चैतन्य महाप्रभूच्या अवताराला. पण भारताच्या बाहेर लोकांना कृष्ण राम हरे कृष्ण किंवा जय जय राम कृष्ण ही जी नावं आहेत भगवंताची पुष्कळ, लक्ष सहस्र नाम, विष्णू सहस्र नाम, भगवंताची सहस्र काय कोट्यावधी नावं आहेत. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम, अनंत नाव अनंत रूप भगवंताची आहेत. पण यापैकी एक ही जवळजवळ नाव माहिती नव्हतं भारताच्या बाहेर. त्या लोकांना वाटत होतं ही भविष्यवाणी खरी होणार की काय होणार, ही अशीच भविष्यवाणी आहे, खोटी नाटी आहे. पण श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू या भारताचे सुपुत्र, एक भारतरत्न भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांना श्रेय देणार होते, निमित्त बनवणार होते, त्यांच्या हातून हे कार्य घडून आणणार होते. म्हणून साडेचारशे वर्ष प्रभू थांबले आणि मग भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद त्या पृथ्वीच्या पाठीवरती जन्माला आले आणि 1965 परदेशामध्ये न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आणि त्यांनी हा प्रचार सुरू केला. आणि हा प्रचार आणि प्रसार आता जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक देशामध्ये पोहोचलेला आहे. याचं थोडीशी एक झलक म्हणा की एक नमुना सॅम्पल म्हणा आपण आपल्या समोर पाहत आहात. मंचावरती देश विदेशातून आलेले भक्त किंवा या पाहुण्यांची ओळख करून देणं योग्य आहे किंवा हे कार्य म्हणजे इष्टदेव प्रभू आपल्या थोडक्यामध्ये इथं उपस्थित असलेल्या बऱ्याच देशातून आलेल्या भक्तांची ओळख पळख नाव गाव थोडक्यामध्ये सांगतील. तेव्हा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे इथं येऊन गेले त्याचा आणि इथं जे भक्त पोहोचलेले आहेत त्याचा घनिष्ठ संबंध आहे. तेव्हा थोडक्यात परिचय ऐकून घ्या शांत चित्तानं आणि त्या भक्तांचं स्वागत करण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपण आपल्या पारंपरिक पद्धतीनं आपण टाळी वाजवून स्वागत करू शकता ज्यावेळी त्यांचा परिचय दिला जाईल. ओके भक्त आपणही कोल्हापूरचे आणि देश विदेशातील भक्त आपल्या आपण सर्व भाऊ बहिणी आहोत. कारण आपण एकाच भगवंताची लेकरं आहोत. वसुधैव कुटुंबकम असं आपण ऐकतो. वसुधा म्हणजे पृथ्वीच्या पाठीवरती जेवढे लोक आहेत त्या सर्वांचं मिळून एक कुटुंब. हिंदी चिनी भाई भाई ज्या गोष्टी आपण 1962 चीनमध्ये आणि भारतामध्ये ज्यावेळी युद्ध सुरू झालेलं होतं आम्ही लहान होतो त्यावेळी घोषणा काय व्हायच्या, हिंदी चिनी काय म्हणे, हिंदी चिनी. तेवढे लहान आम्ही त्यावेळी हिंदी आणि चीनी याचा काय अर्थही समजत होता आम्हाला. आम्ही विचार करत होतो की हिंदी मतलब हिंदी तर भाषा झाली आणि चीनी म्हणजे साखर झाली आणि पुढे भाऊ म्हणे. हिंदी भाषा आणि खायची साखर हे काय भाऊ. तासगाव तालुक्यातल्या एका लहानशा गावामध्ये आम्ही शिक्षण त्यावेळी. आजकाल हिंदी सर्वांना येते कारण दूरदर्शनची कृपा. त्यावेळी अशी व्यवस्था नव्हती. आकाशवाणी आताच सुरू झाली होती, आकाशवाणी. तेव्हा आम्ही थोडं मोठं झाल्यानंतर समजलं की हिंदी म्हणजे हिंदुस्थानचे लोक, चीनी म्हणजे चीनचे लोक, चीन मधले सर्व लोक आणि भारतातले सर्व लोक काय आहेत, भाऊ भाऊ आहोत, भाई भाई. पण आपण खऱ्या अर्थानं कसे भाऊ भाऊ आहोत, चीन मधले सर्व लोक, भारतातले सर्व लोक, हे भगवद्गीता वाचल्यानंतर आम्ही ज्यावेळी भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांना भेटलो 1971 मध्ये आणि त्यांच्याकडून गीतेची प्रवचन ऐकली, भगवद्गीतेमध्ये कृष्ण म्हणतात अहम बीजः प्रदः पिता, मी सर्वांचा, सर्व जीवात्म्याचा मी पिता आहे, मी वडील आहे. चीन मधले सर्व लोक आणि भारतामधले सर्व लोक जर भाऊ भाऊ आहेत, याचा अर्थ काय, त्यांचा आणि आपला वडील जर एकच असेल तर आपण भाऊ भाऊ, नाही तर भाऊ भाऊचा अर्थ काय. तेव्हा भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपण सर्व जगातली सर्वच माणसं भाऊ भाऊ आहोत. हा देशी, हा परदेशी, हा हिंदू, हा मुसलमान, हा काळा गोरा, स्त्री पुरुष, हे या जगानं बनवलेली हे द्वंद्व आहे, ड्युअलिटी आहे. हे शरीराच्या स्तरावरती आहे, काळा गोरा, हिंदू मुसलमान, देशी विदेशी, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत. या जगामध्ये जर ऐक्य निर्माण करायचं असेल, विश्व बंधुत्व, बंधुत्वाची स्थापना करायची असेल, तर आपल्याला भगवद्गीतेचा प्रचार करायला हवा, प्रचार ऐकायला हवा जो भगवंतांनी सांगितला आपणाला. खरं म्हणजे आपण सर्वच्या सर्व भगवंताच्या देशातले आहोत. आपला मदरलँड, फादरलँड कोणता आहे, भगवंत ज्या ठिकाणी राहतात, नाम ना भगवंत राहतात ज्या ठिकाणी, गोलोक नामनी निज धामनी तलेच तश्य, गोलोक नावाच्या देशामध्ये भगवंत राहतात, श्रीकृष्ण राहतात. किंवा कृष्ण आपले वडील आहेत, कृष्ण आपले आपली आई आहे. विठ्ठलाचे गोडवे गाताना आपण गातो काय गातो, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा, विठू माझा लेकुरवाळा, म्हणा विठू माझा संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपा संगे गोपाळांचा मेळा, संगे गोपा विठू माझा लेकुरवाळा, विठू विठू माझा लेकुरवाळा, विठू विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. कोणाला म्हणतात, ज्याला पुष्कळ लेकर असतात ना त्याला काय म्हणतात, लेकुरवाळा. तेव्हा भगवंताला किती लेकर आहेत, भगवंताचे किती लेकर आहेत, जगामध्ये जेवढी लेकर ती कोणाची लेकर आहेत, विठ्ठलाची लेकर आहेत, कृष्णाची लेकर, पांडुरंगाची लेकर आहेत. ही दमयंती माताजी आताच आपल्या समोर उभी होती, विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा म्हणून आपल्याला तिनं गीत गाऊन दाखवलं. ती विठ्ठलाचंच लेकरू आहे. इथला प्रत्येक व्यक्ती आपण विठ्ठलाची लेकर आहोत. ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. आणि ही गोष्ट आपणाला भगवद्गीता शिकवते. आणि ती भगवद्गीता वाचूनच हे भक्त भक्त बनले. या भगवद्गीतेचं भाषांतर चायनीज भाषेमध्ये सुद्धा झालेलं आहे, हिब्रू भाषेमध्ये, स्वाहिली भाषेमध्ये, डच, फ्रेंच, झेकोस्लोवेकियन अँड ऑन अशा सुमारे 100 भाषेमध्ये या गीतेचं भाषांतर आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघाच्या इस्कॉनच्या भक्तांनी केलेलं आहे. आणि फक्त भाषांतर करून छापून गोडाऊन भरत नाहीत भक्त, तर दररोज हजारो आणि लाखोच्या संख्येनं हरे कृष्ण भक्त न्यूयॉर्कमध्ये, टोकियोमध्ये, मेलबोर्न ऑस्ट्रेलियामध्ये, मॉन्ट्रियल कॅनडामध्ये, मॉस्को रशियामध्ये, मोठ्या सर्व किंवा लहान शहरामध्ये सुद्धा जाऊन या भगवद्गीतेचा प्रचार करतात. या राधाकुंड प्रभूंनी इथल्या प्रत्येक भक्तानं तुमच्या समोर जो जेवढे मंचावरती मंचस्थ भक्त आहेत या सर्वांनी आपापल्या भाषेमध्ये भगवद्गीता वाचली आणि आपापल्या भाषेमध्ये या भगवद्गीतेचा त्यांनी प्रचार आणि प्रसार केलेला आहेत, करता आहेत. इथं काही काळासाठी तीर्थयात्रेसाठी आलेल्या आहेत, यावेळी प्रचाराच्या दौऱ्यावरती आहेत, परत गेल्यानंतर लगेच या गीतेचं ते वितरण करतील, विशेष करून या महिन्यामध्ये. आज तारीख किती? 1. आणखी 3 दिवसांनी एक विशेष सोहळा, एक विशेष उत्सव साजरा केला जाईल. त्याचं नाव गीता जयंती. काय नाव? गीता जयंती म्हणजे जन्मदिवस, किंवा गीता जयंती म्हणजे गीतेचा जन्मदिवस. अर्थात दरवर्षी तो 4 डिसेंबरलाच येत नाही, 4 डिसेंबरला आहे एकादशीचा दिवस, जे प्रत्येक वर्षी डिसेंबरमध्ये येणारी एकादशी, ज्या एकादशीचं नाव आहे मोक्षदा एकादशी, मोक्ष देणारी एकादशी. कुणाला मोक्ष दिला त्या दिवशी त्या एकादशीनं, किंवा एकादशीनंच नव्हे तर एकादशीच्या दिवशी भगवंतांनी जी गीता सांगितली ती गीता ऐकून मोक्ष प्राप्त झाला. सर्वप्रथम कोणाला? कोणास? अर्जुन मुक्त झाला. नष्टो मोहा, गीतेमध्ये कृष्ण अर्जुन सांगतात, नष्टो मोहा स्मृतीर्लब्धा त्वत्प्रसादात मया अच्युत. हे अच्युत, आपला जो प्रसाद, आपला कृपा प्रसाद हा उपदेश ऐकून नष्टो मोहा, मोह माझा मिटला, संपला. त्या मी या देशाचा, तू त्या देशाचा, हे जे द्वंद्व आहे हा फार मोठा मोह, सर्वात मोठा मोह असं की मी शरीर आहे असं समजणं, ही देहात्म बुद्धी हा मोह आहे. या देहालाच आत्मा समजणं. गीता शिकवते की नाही नाही नाही, मी देह नाही, मी देहाहून भिन्न आहे. किंवा मी गीतेच्या शब्दामध्ये मी देही आहे, देहामध्ये निवास करणारा मी देही. जसं निवासामध्ये निवास करणारा कोण असतो? निवासी. निवासी तसा देही, देह आणि देही, देहामध्ये असणारे आपण देही आत्मे आहोत. आणि आत्म्याच्या स्तरावरती आपल्यामध्ये काही सुद्धा भेदभाव नाही, त्या स्तरावरती आपण सर्व बंधू आहोत. त्या विश्व बंधुत्वाची स्थापना करण्यासाठी एकच उपाय आहे, भगवद्गीतेच्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार. हे कार्य भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद खे, जे सुंदर मोठं चित्र आपण इथं पाहत आहात, आपल्या सर्वावरती ज्यांची कृपा दृष्टी, कृपा कटाक्ष, हे महात्मे, थोर महात्मे होऊन गेले. चरित्र या प्रभुपादांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. ते किंवा भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी असं काही कार्य करून दाखवलेला आहे, असा काही आदर्श मांडून दाखवलेला आपल्या सर्व भारतीयासमोर, त्यांच्याकडून प्रोत्साहन घेऊन आपण त्या कार्याला लागायला हवं अशी अपेक्षा सर्व जगाची आहे. अमेरिका टेक्नॉलॉजीमध्ये, सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये प्रगती करू शकते, वेस्टर्न कंट्रीज, युरोपियन कंट्रीज, पण भारताकडून अपेक्षा आहे. भारतानं काय करावं? धर्माच्या आघाडीवरती राहावं अशी या जगाची अपेक्षा. आणि भारतानं जर हे कार्य नाही केलं तर कोण करणार या पृथ्वीच्या पाठीवरती हे कार्य? धर्माचं कार्य, धर्माचा प्रचार प्रसार जर नाही झाला तर आपण आपण पशु बनणार. धर्मे नहीन पशुभीर समाना असं शास्त्रामध्ये उल्लेख आहे. माणसापासून जर धर्म वेगळा केला तर काय शिल्लक राहतो? कधी का म्हणतात ह्युमन बीईंग, ओके ह्युमन बीईंग, ह्युमन बीईंग मनुष्य, मायनस रिलीजन इज इक्वल टू एन एनिमो. मनुष्य जीवनातून जर धर्म वेगळा केला तर शिल्लक राहतो पशु प्राणी. आणि जवळजवळ आपण आजकालचा मानव दानव बनू लागलेला आहेच की म्हणूनच तर जशी जंगलामध्ये शांती नसते, जसे जंगलामध्ये पशु आपसापसामध्ये आपसापसामध्ये भांडण तंटे करतात, शिंगाचा वापर करतायत, किंवा कोणी गाढव लाथा मारतायत, किंवा आणि काय काय होत आहे. आपण थोडी बुद्धिमान प्राणी म्हणून काय आपण मिसाईल्स किंवा AK-47 वापर करतोय, एवढाच फरक. ती भांडणं करतायत आपणही काय करतो, आपणही भांडण तंटे करतोय, तेही खातायत आपणही खातोय, तेही झोपतायत आपणही झोपतोय, तेही मैथून करतायत आपणही, आपलाही धंदा तोच. मग काय फरक? तरवह किम न जीवंती भस्त्रा किम न स्वसंत्युत. भागवतमचं म्हणणं आहे झाडं जगत नाहीत का तुमच्या गावामध्ये? तुमच्याहून अधिक त्यांचं आयुष्य लांब लचक, दुप्पट तिप्पट त्यांचं. तरवह किम भस्त्रा, जो भाता असतो सोनाराचा किंवा लोहाराचा भाता, पुष्कळ हवा आत घेतो बाहेर सोडतो श्वासोच्छ्वास करतो. तेव्हा सुखदेव गोस्वामी म्हणतात झाड जी तुमच्यापेक्षा अधिक लांबलचक त्यांचं आयुष्य आहे म्हणून काय ती अधिक महत्वाची आहेत का? किंवा भाता अधिक हवा आत घेतोय बाहेर सोडतोय म्हणून त्याची किंमत आहे का? किम ग्रामे खादंती न मेहंती किम ग्रामे पशवो परे. अरे तुमच्या शहरामध्ये जी इतर पशु पक्षी आहेत न खादंती, खात नाहीत का की झोपत नाहीत का? मेहंती, त्यांचा स्त्री पुरुष संग नाही का चालत? म्हणजेच फक्त झाडासारखं जगणं किंवा भात्यासारखं श्वासोश्वास करणं किंवा प्राण्यासारखं खाणं झोपणं मैथून करणं, मग आपण या सर्वापेक्षा कधी कसे श्रेष्ठ आहोत? आपण यापेक्षा अधिक श्रेष्ठ आहोत, वेगळे आहोत, महत्वपूर्ण आहोत हे जर सिद्ध करायचं असेल तर आपण धर्माचा स्वीकार करायला हवा. धर्मच हे मनुष्याचं वैशिष्ट्य आहे. धर्माचा जर माणसानं स्वीकार केला नसेल तर तो माणूसच नाही असं शास्त्राचं म्हणणं आहे. फरक एवढा प्रभुपाद सांगायचे, फरक एवढाच की पशुला किती पाय असतात? चार पाय असतात. आणि माणसाला द्विपाद पशु म्हणे. पशु कसला? दोन पायाचा पशु. किंवा प्रभुपाद म्हणायचे हा हा, आजकाल आपणही ज्या गाड्या आहेत ना, गाड्या त्याला चार चाका आहेत पशुसारखी. पशु जसे चार पाय तसे आपल्या गाडीचे किती पाय? चार पायाच्या. चार पायाच्या गाडीमध्ये आपणही बसून काय करतोय? तेव्हा भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांनी एक फार मोठं कार्य करून दाखवलं. त्यावेळी ते एकटे होते भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद. 1965 मध्ये प्रभुपाद एकटे होते, तसे एकटे होते असं म्हणू शकत नाही, कारण त्यांच्याकडून जे कार्य घडलं, घडवून आणलं, ते साधारण माणसाचं कार्य नाही. एकटा म्हातारा माणूस, प्रभुपाद पाश्चात्य देशामध्ये गेले त्यावेळी म्हातारे होते, 69 वर्षाचे, जवळजवळ निर्धन, फक्त $5 खिशामध्ये होते. किती? $5. जे न्यूयॉर्कमध्ये 5 मिनिटं आपण जगू शकता, न्यूयॉर्कमध्ये $5 5 मिनिटं जगू शकता. तेव्हा प्रभुपादाने अशा निर्धन अवस्थेमध्ये, पण प्रभुपाद निर्धन नव्हते, कारण त्यांच्या जवळचं जे धन, ते कोणतं धन? हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, हे धन बरोबर घेऊन प्रभुपाद विदेशामध्ये गेले. हे धन बँक ऑफ महाराष्ट्रात नाही, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया. प्रभुपाद जे धन घेऊन गेले, ते धन गोलोकेर प्रेम धन, हरिनाम संकीर्तन. त्या गोलोकातून भगवंतानी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू जे इथं आले, ते येता येता काय करून बरोबर हरिनाम संकीर्तन नावाचं धन घेऊन आले. आणि कोल्हापुरामध्ये ज्या ठिकाणी लक्ष्मीचा वास आहे, त्या अशा पुरीमध्ये, कोल्हापूरमध्ये चैतन्य महाप्रभूंनी हरिनामाचं वितरण केलं, खऱ्या धनाचं वितरण केलं, नारायणाचं वितरण केलं. फक्त लक्ष्मीच नाही तर लक्ष्मी नारायण. आपल्याला लक्ष्मी अधिक प्रिय असते आजकाल, पण चैतन्य महाप्रभू शिकवलं आपण फक्त लक्ष्मीची नाही तर कोणाची? लक्ष्मी आणि नारायण दोघांची पूजा अर्चना करायला हवी. लक्ष्मीची आराधना, केवळ लक्ष्मीची आराधना करणारा प्रसिद्ध तो रावण होता. त्याला सीता पसंत होती, पण त्याला राम नको होता. अशा व्यक्तींचा पुढे काय फळ त्यांना मिळतं हे 10 लाख वर्षापूर्वी रामचंद्र भगवान ज्यावेळी पृथ्वीच्या पाठीवरती होते, त्या भगवंतांनी लीलेमध्ये रावण वध करून हे सिद्ध करून दाखवलं. त्यापासून आपण धडे शिकायला हवेत. ज्यांना फक्त लक्ष्मीच हवी असते, त्यांचा परिणाम, त्यांना असेच फळं भोगावी लागतील जशी रावणाला फळं भोगावी लागली. म्हणून आपण फक्त सीतेचा नाही तर सीतेबरोबर रामाचा, फक्त लक्ष्मीच नाही लक्ष्मी बरोबर नारायणाचा स्वीकार करायला हवा. असे धडे श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंनी शिकवले, आणि त्यांनी आपल्याला हरे कृष्ण हा मंत्र दिला. या हरे कृष्णामध्ये हरे आहे लक्ष्मी आणि कृष्ण आहे नारायण. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, म्हणजे हरे कृष्ण म्हणजे राधा कृष्ण किंवा लक्ष्मी नारायण किंवा सीता राम असा अर्थ आहे. ते भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद या हरिनाम संकीर्तन धन घेऊन गेले पाश्चात्य देशामध्ये. आणि प्रभुपाद एकटे नव्हते तर भगवंताचा पाठिंबा होता, भगवंताची इच्छा होती, भगवंताची भविष्यवाणी होती की हरिनाम सर्वत्र पसरेल. हे प्रभुपादांच्या सुपीक डोक्यातून निघालेली कल्पना नव्हती. चला जाऊया परदेशामध्ये, या हरिनामाचा प्रचार करूया. त्या पाठीमाग भगवंत होते. निमित्त मात्रम भवसव्य साचिन, निमित्त बनवलं प्रभुपादांना भगवंतानी, आणि त्यांच्या हातून एवढं मोठं कार्य करून घेतलं. सर्व जगभर आता ही भगवद्गीता आपापल्या भाषेमध्ये लोक वाचतायत. ज्या भगवद्गीतेचा उपदेश भगवंतानी 4 डिसेंबर मोक्षदा एकादशीच्या दिवशी अर्जुनाला सांगितला, तेव्हा आम्हा सर्व भक्तांची आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण ही भगवद्गीता वाचा. भगवद्गीतेतली जी वचनं आहेत ही शाश्वत आहेत. आपण वर्तमानपत्र वाचतो, ज्याला आपण आज की ताजी खबर, म्हणजे आज की काय? आज की ताजी खबर. पण सकाळची खबर संध्याकाळपर्यंत काय होते, शिळी होऊन जाते. पण उद्यापर्यंत कचऱ्याच्या डब्यामध्ये, किंवा काही लोक ते जाळतात तंबाखू वगैरे मिसरी काही पुड्या बांधतात त्यामध्ये, कबाडी पेपर, त्याचा अवतार संपला त्या पेपराचा, एक दिवसाचा, एक दिवसही नाही, अर्धा दिवसही नाही, अर्ध्या दिवसामध्ये जी ताजी खबर जुनी झाली, शिळी झाली, बेकार झाली, जाळून टाका. पण भगवंतानी जो उपदेश सांगितलेला आहे, भगवंताची वचनं 5000 वर्षापूर्वी, कोणी म्हणेल भगवद्गीता किती जुनी आहे हो, हा किती जुनी आहे, 5000 खूळ, ही गोष्ट खरी आहे का? इस भगवद्गीता 5000 इयर्स ओल्ड ना, काय म्हणतात, येस काय म्हणतात, येस कुणाचं म्हणणं आहे की भगवद्गीता 5000 वर्षाची थोडी जुनी आहे, नाही कुणाचं काय वेगळं म्हणणं आहे. भगवद्गीता सनातन आहे, जेवढे भगवंत जुने आहेत तेवढी भगवद्गीता ही जुनी आहे, शाश्वत आहे. अद्यम पुराण पुरुषम नवयौवनम च, भगवंत आदि पुरुष आहेत, सर्वात जुने, सर्वात म्हातारे किंवा जुने भगवंत असतानाही भगवंत कसे आहेत, नवयौवनम च, फ्रेश, ताजे. भगवंताचं वय किती आहे, हाऊ ओल्ड इज कृष्णा, 15 इयर्स 2 मंथ्स अँड 7.5 डेज, आय गॉट इट. भगवंताचं वय आहे 15 वर्ष 2 महिने आणि 7.5 दिवस, त्याहून अधिक म्हातारे भगवंत कधी होतच नाहीत. आदिपुरुष असतानाही त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलेला जो उपदेश आहे तो कधी जुना होतच नाही. त्या 5000 वर्षापूर्वी ज्यावेळी भगवंतांनी गीतेचा उपदेश सांगितला त्यावेळी भगवंत म्हटले इमम राजर्षयो विदुः. परंपरेमध्ये ही भगवद्गीता राजे लोक समजतात, पण यापूर्वी मी हा उपदेश इमम विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम, सूर्य देवता जो विवस्वान आहे त्या सूर्य देवाला मी लाखो वर्षापूर्वी हे अर्जुना या गीतेचा उपदेश सांगितलेला होता, तीच गीता पुन्हा एकदा तुला आज मी सांगतोय मोक्षदा एकादशीच्या दिवशी. म्हणजे 5000 वर्षापूर्वी कृष्ण म्हटले, लाखो वर्षापूर्वी मी गीता विवस्वान देवाला सांगितलेली होती, आणि त्या अगोदरी सांगितलेली होती, आणि त्या अगोदरी सांगितलेली होती, आणि त्या अगोदरी बऱ्याच वेळा भगवंतानी रिपीट केलं आपला जुना तोच संदेश, शाश्वत असा संदेश. ते आपण जरूर भगवद्गीता वाचा, आपापल्या घरामध्ये पेपराचे ढीग ठेवण्याऐवजी त्याला लावा काय, आग, आणि त्या ठिकाणी प्रज्वलित करा ज्योती. कशाची ज्योती? भगवद्गीतेची मशाल. त्या प्रकाशामध्ये आपणाला दिसू लागेल मग आपण कोण आहात, इतर लोक खरे कोण आहेत, आपला भगवंताशी काय संबंध, आपल्या जीवनाचं काय लक्ष, हे अंधारामध्ये आंधळ्यांना नाही समजणार. डोळस भगवद्गीता आपल्याला डोळे देते पाहायला. ही भगवद्गीता चष्मा आहे, शास्त्र चक्षुषा, हे डोळे आहेत. जसं चष्म्यामध्ये दोन असतात ना काच, हे दोन, तसंच हे जे पानं आहेत ना, हे दोन काय आहेत, हे एक आणि हे दुसरं चष्मा आहे. हे यातून जर आपण पाहिलं तर आपल्याला प्रत्येक गोष्ट जशी आहे तशी दिसेल. म्हणून प्रभुपादांनी भगवद्गीता जी शिकवली, लिहिली भावार्थ, त्या भगवद्गीतेला नाव काय दिलं त्यांनी, भगवद्गीता जशी आहे तशी. आपल्याकडे आहे का? आहे. मग कशी ठेवली ती, जशी आहे तशी ठेवली का? जशी आहे तशी ठेवू नका, जशी आहे तशी ठेवली, वा जशी आहे तशी, अगदी जशी आहे तशी, नवी कोर, जशी आहे तशी ठेवली. असं करू नका, जशी आहे तशी घ्या भगवद्गीता, जशी आहे तशी वाचा, दररोज वाचा भगवद्गीता। आणि नाहीतर काय आपण त्याहून मग अडाणी असलेलं बरं, आपण आपण सुशिक्षित कोल्हापूर नगरीतले निवासी सुशिक्षित साक्षर आपण आहात, आणि भगवद्गीता वाचत मग काय वाचता आपण, काय फायदा आपल्या शिक्षणाचा? त्याहूनी आंधळा बराच मी, तुकाराम महाराजांच्या शब्दामध्ये भगवंत त्याहूनी आंधळा बराच मी। आपण काय काय पाहतोय, काय काय पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहूनी आंधळा बराच मी। पापाची वासना, पापाच्या गोष्टी ज्या वाङ्मयामध्ये, ज्या पेपरामध्ये, ज्या कथा कादंबऱ्यामध्ये आहेत, सार्व काल्पनिक गोष्टी, भ्रमाच्या गोष्टी, पापाच्या गोष्टी आपण ऐकतोय वाचतोय, किंवा त्याहून निरक्षर असलेलं बरं। तेव्हा आपण जर साक्षर आहातच तेव्हा वाचा भगवद्गीता, दररोज वाचा। आणि दुसरं ना, आपले साक्षात्कार सांगा किंवा वाचून दाखवा मुलांना, मुलींना, मित्रांना। तेव्हा गीता जयंतीच्या निमित्तानं ही आमची आपणा सर्वांना विनंती, त्याचबरोबर या गीतेचा आपण प्रचार प्रसार जर करू शकला तर आपण भगवंताला प्रिय व्हाल। न च तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृतम, भगवंत म्हणतात जो व्यक्ती या गीतेचा प्रचार प्रसार करतो, माझा संदेश हा संवाद दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो, तो व्यक्ती मला अधिक प्रिय। आपण कल्पना करू शकतो की भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद किती प्रिय, किती किती प्रिय असतील भगवंतांना, ज्या प्रभुपादांनी एवढा प्रचार प्रसार केला जगभर, आणि अर्थातच त्यांचे अनुयायी जगभर जो गीतेचा प्रचार करतात। जे कार्य आपण करायला पाहिजे होतं ते कार्य सर्व मंडळी करतायत, फक्त वेशभूषा बदलूनच आपल्या समोर मंचस्थ बसले नाहीत, फार काबाड कष्ट करणारे हे सर्व भक्त आहेत, फार कष्ट करतात आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, रात्रंदिवस। आणि फक्त वेशभूषाच नाही बदलली तर यांच्या जीवनामध्ये क्रांती, वेशभूषेमध्ये, आहारामध्ये, विचारामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये ही सर्व मंडळी शुद्ध शाकाहारी आहेत, स्ट्रिक्टली व्हेजिटेरियन। फक्त व्हेजिटेरियनच नाही तर कृष्णटेरियन, ये कृष्णाहारी व्हेजिटेरियन, तर हत्ती सुद्धा व्हेजिटेरियन आहेच की, असे आणि काही पशु पक्षी व्हेजिटेरियन। फक्त व्हेजिटेरियन होण्यामध्ये काही एवढं मोठं पण नाही, किंवा त्यामध्ये हे धार्मिक कृत्य नाही, पण शाकाहारी भोजन भगवंताला खाऊ घालून त्यानंतर खायचं आहे आपण। पत्रम पुष्पम फलम तोयम, मटनम नाही, चिकनम या गोष्टी नाहीत, पत्रम पुष्पम फलम तोयम, याचं तंतोतंत पालन करतायत ही सर्व मंडळी। कोणती नशा नाहीत करत, चहा नाही, कॉफी, बिडी, तंबाखू काही सुद्धा नाही, याची काही आवश्यकता नाही, याशिवाय आपण जगू शकतो हे सिद्ध करून दाखवत आहेत हे भक्त। गेल्या 30 वर्षापासून आता राधाकुंड प्रभूंना विचारलं ते म्हणतील मी आयुष्यामध्येच कधी चहा म्हणजे या गोष्टी पिलो नाही, पण 30 वर्षापासून कित्येक वर्ष हजारो भक्त या नियमाचं जगभर पालन करू लागलेले आहेत। नाही तर आपल्या देशामध्ये प्रचार आजकाल म्हणजे आमची सिगरेट प्या, जो आमच्या ब्रँडची सिगरेट पील तो कोण म्हणे ही लिव्ह लाईफ किंग साईज, त्याचं जीवन कसं राजासारखा म्हणे, राजासारखा त्याचं जीवन, जो माझं आमच्या ब्रँडची जो सिगरेट पितो तो काय म्हणे लिव्ह लाईफ किंग साईज जे जीवन आहे, असा बोर्ड आम्ही एकदा वाचला। आणि त्यानंतर दुसरा बोर्ड लिव्ह लाईफ किंग साईज हा एक बोर्ड वाचलाय सिगरेट कंपनीची जाहिरात, त्यानंतर थोडं पुढे गेलो त्यानंतर दुसरा एक बोर्ड वाचायला भेटला, त्या बोर्ड वरती लिहिलं होतं कॅन्सर हॉस्पिटल दिस वे। या बाजूला जवळच कॅन्सर हॉस्पिटल आहे, तेव्हा लिव्ह लाईफ किंग साईज नंतरची काय हॉस्पिटल, असं फार क्लोज कनेक्शन आहे बरं का प्रत्येक गोष्टीचं. ते लगेच नाही समजत, काही काळानं किंवा त्याचा परिणाम, त्याचं फळ भोग या जीवनामध्ये किंवा पुढच्या पुढच्या जन्मामध्ये भोगावे जरूर लागतात. ए ही संस्पर्श जा भोग दुःख यो न येवते, असा नियम आहे. हा नियम कोणीच तोडू शकत नाही. सुख आणि दुःख पाठलाग करत एक दुसऱ्याचा. आपणाला जर दुःख नको असेल तर आपण सुखापासून दूर राहा. सुख पाहिजे असं तर दुःखासाठी तयार व्हा. हे जे हरे कृष्ण भक्त आहेत, हे सुख आणि दुःखाच्या पलीकडच्या गोष्टी करतात. किंवा भगवद्गीता सुख आणि दुःखाच्या पलीकडच्या गोष्टी करतात. सुखे दुखे समय कृत्वा लाभा लाभो जया जयो, अशा गोष्टी आहेत. ट्रान्सेंडेंटल ज्याला म्हणतात, गुणातीत, सुख दुःखातीत, आदर मान सन्मान अती, त्या पलीकडच्या गोष्टी आहेत, आत्म्याच्या स्तरावरच्या गोष्टी आहेत. तेव्हा आपण भारतीय, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण भारतीय होऊया. भारत भारतीय म्हणजे भा म्हणजे प्रकाश, ज्योती, ज्ञान. यामध्ये जे तल्लीन आहेत, ज्ञानामध्ये जे तल्लीन आहेत, प्रवीण आहेत, कुशल आहेत, त्या लोकांना भारतीय म्हटलं जातं. तेव्हा तो प्रकाश भगवद्गीता भागवतम मधून प्राप्त होतो आणि त्याचा परिणाम आहे चिंतन विठोबाचे. विठोबाचं चिंतन होईल जर आपण काय केलं तर, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत जर अध्ययन श्रवण कीर्तन केलं आपण तर चिंतन विठ्ठलाचं होत राहील. आणि चिंतन करण्यासाठीच तर हे मनुष्य जीवन आहे. एक आहे चिंतन, दुसरी आहे चिंता. जे चिंतन करत नाहीत भगवंताची, त्यांच्यासाठी एकच पर्याय. कोणता पर्याय? चिंता हा पर्याय आहे. तर चिंतेतून मुक्त जीवन जर जगायचं असेल तर चिंतन करा, भगवंताचं चिंतन. आणि भगवंत चिंतन करायला शिकवते ही भगवद्गीता भागवतम. आणि त्याशिवाय प्रभूचं नाव हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम. तेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आपण कोल्हापूरचे निवासी, आपल्या सर्वांच्या चरणी हे निवेदन भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपादांच्या वतीनं की आपण गीतेचं अध्ययन करा, नामस्मरण करा, प्रभुपादा भगवंताच्या नावाचं कीर्तन करा आणि त्याचा परिणाम फळ भगवंताचं चिंतन हे प्राप्त होईल आणि यामध्ये जीवनाचं साफल्य आहे. धन्यवाद. हरे कृष्ण.